नमस्कार, मी राजश्री आगाशे। ऐकूया काही ठळक घडामोडी। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचाराला जोरदार सुरुवात झाली। महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून गेल्याबद्दल विरोधी पक्षांनी न्यायालयात धाव घेतली, तरी जनादेश महायुतीच्याच बाजूने असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरमध्ये प्रचारात सांगितलं। महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या ठिकाणी पुन्हा निवडणूक घ्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, त्यावेळी ते बोलत होते। 2025 या वर्षात देशात 15 कोटी टनापेक्षा जास्त तांदूळ उत्पादन झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं। त्यांनी आज भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे विकसित 25 पिकांच्या 184 सुधारित वाणांचं लोकार्पण केलं, त्यावेळी ते बोलत होते। सन 2036 होणाऱ्या ऑलिम्पिकचं यजमानपद मिळवण्यासाठी भारत जोरदार प्रयत्न करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। उत्तर प्रदेशात वाराणसी इथं होत असलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं त्यांनी आज दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होतोय। ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध गुजराती लेखक रघुबीर चौधरी संमेलन समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।